बैलगाडी हाकणार एक आदमी गावाचे एक वाटवर आफळतोय. समय रात्रीचा आहे ने अंधार खूप आहे. एका एक तो पाहतोय का वाटाच्या दोन फाक पडतात ते त्याला खबर नाही मळ का मी कंचे वाटल जाऊ. तो इचार मनी पडतोय. शेवटे तो एक वाट प्रसन्न करतोय. तो पोतेचे बैलांना हाक मारून बोलवतोय ने त्यांना मारतोय. काठीना बैलांना मारत होता उड्या मनी गाडीची पैंडी वंडी खाय मनी जाऊन पडती ने बैला खराब वाट मनी गबडतीत. त्यांना पाहून सकायचे नाही का ते कोठो जातीत. गाडी हाकणार कोठो जातोय त्याची त्यांना खबर नाही मळ. त्यांना पोतेचा गाव सोडून दिलाय ने जिवायसाठी बेस जागाची शोध गवस करतोय. पोतेचे गावामनी मांदी माणसा वधारे आहेत ने तट मारामारी झगडा टंटावाळी वधारे आहेत. ओढ्यान तो तट राहाय मांग नाही. तो आसा राखतोय का मी बेस वाट प्रसन्न करेल आहे. तो आसा राखतोय का हे वाटल चोर लुटार नाही मळत. तो इचार करतोय का ही वाट माल शांती आनंदवाळी जागावर माल घेऊन जाईल. आपले बदे जीवनचे वाटल मुसाफरी करून सकू पण आपल्याला खबर नाही मळ का आपले कोठो जाऊन राहिलोय. काय आपले तो गाडी हाकणारचे वाणूक आहू का जी वाट तेना जानाय वगर प्रसन्न करेल आहे का. ही वाट बेस आहे का खराब आहे आपले खास जाणून घ्या पाहिजे का आपले बेस वाटल आहू का नाही. जहां जीवनची मुसाफरी पुरी होते तहा फिरीहून आपले मुसाफरी करून सकजन नाही. जीवनची वाट पायाखालने दुखी खाल भरपूर वधारे आहे. आपला सुख लुटून घ्यासाठी चोरांचे वाणूक शैतानना दुष्ट खराब आत्मा वाट पाया करतात. शैतान आपल्याला शेतराई इचार करतोय. ओढ्यान आपले खराब मार्ग वाट प्रसन्न करू कसा का शैतान आपल्याला फसवून टाकतोय. कोणी शोधील काय बद्दे वाटे प्रभूचे जवळ जाऊ नाही सकतील. नाही खोब वाटी पाप ने मरण ओढ्यान घेऊन जातील. ओढ्या नरक ही शैतानची जागा आहे. प्रभूतून माणसांना वायला पाडून टाकतोय. कायमसाठी नरकथून पळून जायसाठी कोई जातची वाट नाही मळ. तहा कायम वाट आहे जे प्रभूचे इकडे घेऊन जातात. हा एक वाट आहे. ही वाट माणसा बनावेल नाही मळ. ही वाट प्रभूना बद्यांसाठी बनावेल आहे.